Book 2
96
Шаханнау
Союзы 3
Убхаянвай Авьяй
Я встаю, как только звонит будильник.
Гадяляца газар вастац मी उठतो.
घड्याळाचा गजर वाजताच मी उठते.
Я чувствую усталость, как только я должен что-то учить.
अभ्यास करावा लागताच मी दमतो.
अभ्यास करावा लागताच मी दमते.
Я перестану работать, как только мне исполнится 60.
वर्षांचा होताच मी काम करणे बंद करणार.
वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.
Когда вы позвоните?
आपण केव्हा फोन करणार?
Как только у меня будет немного времени.
मला क्षणभर वेळ मिळताच.
Он позвонит, как только у него будет немного времени.
त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.
Как долго вы будете работать?
आपण कधीपर्यंत काम करणार?
Я буду работать, сколько смогу.
माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.
Я буду работать, пока я здоров.
माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.
Он лежит в постели вместо того, чтобы работать.
तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे.
Она читает газету вместо того, чтобы готовить.
ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.
Он сидит в пивнушке вместо того, чтобы идти домой.
तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.
Насколько я знаю, он здесь живет.
माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.
Насколько я знаю, его жена больна.
माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.
Насколько я знаю, он безработный.
माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.
Я проспал, а то я был бы вовремя.
मी जरा जास्त झोपलो, नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
मी जरा जास्त झोपले, नाहीतर मी वेळेवर आले असते.
Я пропустил автобус, а то я был бы вовремя.
माझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
Я не нашел дорогу, а то я был бы вовремя.
मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आले असते.